नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्तू बाबडे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. गोंय विधानसभेत काल नव्या दिसा खुबशा विशयांचेर चर्चा जाली. कुठ्ठाय मतदारसंघातल्या कासावलीच्या मुळाव्या भलायकी केंद्रात कर्मचाऱ्यांचो उणाव तशेंच अल्ट्रासाऊंड वा हेर तरेची गरजेची भलायकेची मागणी हाडची अशी मागणी कुठ्ठायेचे आमदार आंतोन वाझ हांणी केली. दोतोरांचो उणाव आनी हेर भलायकी कर्मचाऱ्यांची बेगोबेग नेमणूक करता आनीकूय दोतोर सेवेत घेवपाच्या नदरेंतल्यान काम सुरू आसा अशी म्हायती मंत्री विश्वजीत राणे हांणी दिली. ज्या भशेन तामिळनाडू राज्यात धिऱ्यो कायदेशीर केल्यात त्याच प्रमाण गोंयात लेगीत धिऱ्यो सरकारान कायदेशीर करचे अशी मागणी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हांणी केली. ह्या सुचोवणेक आमदार विजय सरदेसाय, वेन्झी विएगस, दिलायला लोबो, रुडॉल्फ फर्नांडीस, रेजिनाल्ड लॉरेन्स हांणी टेको दिलो. ह्या वेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी धिऱ्यो कायदेशीर करपाक मेळटा काय ना ते विशीं पळयता अशें सांगले.
जे आता जावंक ना हे हरप्पन सिव्हिलायझेशन ते टायमाचेर चालू आहा. आणि हे आमच्या कोस्टल बेल्टात चडशे बुल फायट पारंपारिक प्रथा कशी चालू आहा. ह्यो स्पोर्ट्स कितलीशीच वर्सां पिढ्यान पिढ्या हे चालू आहा. हे आम्ही जर करीत जाल्यार म्हाका दिसता टुरिस्ट सुद्धा वाडटले तुझे. पीपल फ्रॉम एनिमल लव्हर्स गॉन टू द कोर्ट आणि त्याच्या उपरांत तो बॅन झालो. सो होम डिपार्टमेंटाक पोलिसांक स्ट्रिक्टली कारण हायकोर्ट कंप्लिटली मॉनिटर करता.
उक्ताडार सोडपी गोरवांक लागून अपघाताचे प्रमाण वाढला अशें वेळीचे आमदार क्रुज सिल्वा हांणी अधिवेशनाच्या सभागृहाच्या नदरेक हाडून दिले. जनावरां सांबाळ खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकार हांणी हेडगे गोरवांचो प्रस्न सोडोवपाक पंचायती कडेन कबलात करतले अशें सांगले. तर उक्ताडार सोडपी गोरवांच्या धन्या आड कडक कारवाय करतले अशी शिटकावणी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या.
आमच्या एकट्या प्रमाणे आम्ही सगळ्या पंचायतींनी एमओयू करूंक जाय.
आता आमच्याकडे स जाग्यांचे म्हणजे स्टे कॅटल होम असतात. रिक्वेस्ट असा की सगळ्या जणांनी ह्या सच्या भीतर तरी एमओयू करचे. अजून आम्ही नव्यान आता जे आहात पळय न्ही फुडल्या येतात एक दोन तीन महिन्याच्या भीतर बिग वे साऊथ गोवाच्या एकीकडे सगळ्या कॅटल्स एकीकडे व्हरून दोरपाची व्यवस्था करतात जेणेकरून ऍक्सिडेंट असे जावचे नाही म्हणून.
लाडली लक्ष्मी येवजणेचे जे अर्ज उरल्यात ते पळोवपाक बायल आनी भुरगीं खात्याची एक समिती स्थापन करून हो प्रस्न सुटावो करता. तशेंच जाणी एक वर्सा उपरांत उसरा ह्या येवजणेचो लाव घेवपाक अर्ज केल्यात तांचे अर्ज निकालात काडटा अशी जाप बायलां आनी भुरगीं उदरगत खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी आमदार गोविंद गावडे हांच्या प्रस्नाक दिली. सरकारी जमिनीत 400 चौखण मीटर मेरेनचे घर वा बांदकाम अधिकृत करपाची तजवीज आशिल्ले गोंय भूंय महसूल दुरुस्ती विधेयक सभाघरात चर्चे उपरांत संमत जाले. बऱ्याच गोंयकारांची सरकारी जमिनीत घरां आसात ती अधिकृत करून तांकां संरक्षण दिवपा खातीर सरकारान हे विधेयक हाडला अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी विधेयकाचेर उलयतना स्पश्ट केले. कायदो जाले उपरांत घर अधिकृत करपा खातीर 6 महिन्या भितर अर्ज करप आवश्यक आसा. थळाव्या उद्देगांक उर्बा दिवपाक आर्थिक विकासाची वाढ आनी रोजगाराच्यो संद निर्माण करपा खातीर उद्देग वेपार आनी वाणिज्य संचालनालय एक तालुका एक उत्पादन उपक्रम सुरू करतले. हो उपक्रम येसस्वी करपाक उद्देग वेपार आनी वाणिज्य संचालनालयान दरेका तालुक्यात प्रोत्साहन दिवपाक अशा संभाव्य उत्पादनां बद्दल जनरेकडच्यान सुचोवण्यो मागयल्यात. स्थानिक संसाधनां कुशळटाय आनी विशेष अशा तंत्रांचो वापर करून ह्या उत्पादनांचो विकास करप हो ह्या उपक्रमाचो मुखेल हेत आसा. भारतीय नौदळान माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांखातीर थिंक 25 या नावाखाला 20 सर्त घडून हाडल्या. 9वी ते 12वी मेरेनचे विद्यार्थी हे राष्ट्रीय पाहुण्याच्या सर्तीत वाटो घेऊंक शकतात. गोय राज्य शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेन गोयच्या विद्यार्थ्यांक हे सर्तीत वाटो घेवपाचे आवाहन केला. ही सर्त ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीत असतली. हवामान. राज्यात फुडले 6 दीस कांय वाठारांनी व्हडा प्रमाणांत पावस पडूं येता. वारें वराक 40 ते 50 किलोमिटर वेगान व्हांवतले ताचो वेग 60 किलोमिटर मेरेन वाडूं येता असो अदमास गोंय वेधशाळेन उक्तायला. लंडनांतल्या कॅनिंगटन ओव्हलांत काल भारत आनी इंग्लंड पंगडां मदीं 5व्या आनी निमण्या कस लावपी क्रिकेट खेळाक सुरवात जाली. इंग्लंड पंगडांत कुरू पावलो जिखून पयली गोलंदाजी करपाचो निर्णय घेतलो. भारताच्या डावाची सुरवात बरी जावंक ना पूण करुण नायरान बेस बरो खेळ केलो तो 52 धावण्यांचेर नाबाद आसा. साई सुदर्शनान 38 धावण्यो केल्यो. काल पहिल्या दिसाचो खेळ सोंपलो तेन्ना भारतान 6 बाद 204 धावण्यो केल्ल्यो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटलें आयज सांजेच्या 7:20 आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.